प्रिय श्रोत्यांनो, उपासना हा आपला रेडिओ कार्यक्रम सादर करायला आम्हाला खूप आनंद होतो आहे. आपण कार्यक्रम लक्षपूर्वक ऐकता आणि तो आपल्याला आवडतो याचा पुरावा म्हणजे आपण पाठवलेली ही हजारो पत्र. मित्रांनो, काही तत्वज्ञानी म्हणतात, खा प्या आणि मजा करा, पैसे नसतील तर कर्ज काढा, पण चैन मात्र निश्चित करा. स्वर्गीय आनंद हवा तर नशा करा, मादक द्रव्यांची किंवा दारूची. पण यांना खरंच सुखशांती मिळते? ही नशा उतरल्यावर नैराश्य विफलताच दिसू लागते. पण एकदा देवावर भाव ठेवून तर बघा. देवभक्तीच्या नशेमध्ये गढून जा. ही नशा एकदा चढली ना की स्वर्गीय आनंद मिळेल. दुःख काळजा देव निवारण करेल. जीवनामध्ये चमत्कार घडतील. उपासना कार्यक्रमामध्ये आपलं जीवन कसं बदलून टाकायचं, एखादी जादूची कांडी फिरवून हेच आम्ही आपल्याला सांगतो. मित्रांनो, या उपासनेमध्ये सामील होण्यासाठी मनाची तयारी करूया या भक्तिगीतानं. त्यानंतर आपल्याला बायबलमधील नीतीसूत्रे या पुस्तकातनं सौ रोष्णा पीटर देवाची ओळख करून देतील.
जन्म बा आपण प्रार्थना करूया. हे आमच्या प्रेमळ सर्वसमर्थ परमेश्वर पित्या, तुझ्या चरणाशी ह्यावेळेला आम्ही नम्रंत करणाने येत आहोत. पवित्र प्रभू, आमच्यावर तू आशीर्वाद पाठव. आमची परिस्थिती तू जाणतोस, आमची शारीरिक आत्मिक मानसिक स्थिती तू जाणतोस. तुझ्यापासून काहीच लपलेलं नाही. तू आमचा तो परमेश्वर आहे जो आम्हाला कधीच सोडत नाही, कधीच विसरत नाही. तू आमचं चित्र आपल्या तळहातावर कोरलेलं आहेस आणि आम्हाला माहीत आहे प्रभू की तुझी दृष्टी आमच्यावर सतत असते. आज तू आमच्या सोबत हो. आजचं वचन आमच्याकरिता आशीर्वादाचं असं हो दे. हे वचन समजण्याकरिता आमचं मार्गदर्शन कर. बुद्धीपुरीव, ज्ञानपुरीव. तू आमच्या कुटुंबांची स्थिती जाणतोस. ज्यांना नोकरी नाही त्यांना नोकरी दे प्रभू. ज्या कुटुंबामध्ये शांती नाही त्या कुटुंबात शांती प्रस्थापित कर. जे दुःखी आहेत त्यांचं दुःख निवारण करून त्यांना आनंदाने भरपूर असं कर. हो दे की त्यांनी तुझ्यावर विश्वास ठेवावा आणि तू जो जीवित परमेश्वर आहे त्या तुझ्यावर विश्वास ठेवून सार्वकालिक जीवनाचा आनंद प्राप्त करून घ्यावा. आम्ही सर्व स्वतःला तुझ्या पवित्र हातात देत आहोत. तूच आमचा मार्गदर्शक आणि सहायक हो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड आणि पवित्र नावात ही प्रार्थना मागितली आहे म्हणून तो ऐक. आमेन. श्रोत्यांनो, आज आम्ही नीतीसूत्रे ह्याच्या 19 अध्यायाला सुरुवात करीत आहोत. 18 अध्यायाच्या शेवटल्या 2 वचनांवर आम्ही अधिक विचार करू शकलो नाही, म्हणून आज सुरुवातीला ह्या 2 वचनांवर मी थोडक्यात आपणाला स्पष्टीकरण देत आहे. शेवटले जे वचन आहे 18:24 वचन, ते सांगते की जो पुष्कळ मित्र मिळवतो तो आपला नाश करून घेतो, परंतु एखादा असा मित्र असतो की तो आपल्या बंधूपेक्षाही आपणास धरून राहतो. मित्र मिळविण्यासाठी स्नेहाची गरज असते. मित्रांकडून अपेक्षा करण्याआधी आपण स्वतःला एक प्रश्न विचारायला हवा, तो हा की मी माझ्या मित्राकरिता मित्र आहे काय, म्हणजे मी त्याच्या मैत्रीविषयीच्या अपेक्षा पूर्ण करतो काय. हे बोधवचन आम्हाला सांगते की भावापेक्षा अधिक लकटून राहतो असा कोणी मित्र असतो. हा मित्र कोण आहे हे तुम्हाला माहीत आहे काय? प्रिय श्रोत्यांनो, हा मित्र दुसरा तिसरा कोणी नसून खुद्द येशू ख्रिस्त आहे. योहान कृषुवर्तमान 15:14 वचनातून तो आम्हाला सांगतो, मी तुम्हाला जे काही सांगतो ते तुम्ही कराल तर तुम्ही माझे मित्र आहात. जर आम्ही स्वतःला त्याचे मित्र समजत आहोत तर आम्ही त्याच्या आज्ञा पाळायला हव्यात. कोणी जर प्रभू येशू माझा मित्र आहे असा दावा करीत असेल तर माझा त्या व्यक्तीला असा प्रश्न आहे, काय मग तुम्ही त्याची आज्ञा पाळता? तसे नसेल तर तुम्ही त्याचे मित्र नाही. येशू भावापेक्षा अधिक जवळ राहणारा मित्र आहे. तो आमचा तारक आहे. त्याने आमच्याकरिता मृत्यू स्वीकारला इतके त्याने आमच्यावर प्रेम केले. तोच आम्हाला म्हणतो मत्तै कृषुवर्तमान 28:20 वचनात, पहा युगाच्या समाप्तीपर्यंत मी सदोदित तुम्हा बरोबर आहे. इब्री लोकास पत्र 13:5 वचनात तो म्हणतो, मी तुला सोडणार नाहीच व मी तुला टाकणार नाहीच. आणखी योहान कृषुवर्तमान 14:3 वचनात त्याने एक अभिवचन दिले आहे. तो म्हणतो, आणि मी जाऊन तुम्हासाठी जागा तयार केली म्हणजे पुन्हा येऊन तुम्हास आपल्याजवळ घेईन, यासाठी की मी जेथे आहे तेथे तुम्हीही असावे. त्याने ही व्यवस्था अशी केली आहे श्रोत्यानो की तिच्या सुधारणा करण्याकरिता तुम्ही काही करू शकत नाही. भावापेक्षा अधिक जीवलग असा आमचा हा मित्र प्रभू येशू ख्रिस्त आहे. आता आपण 19 अध्यायाच्या अभ्यासास सुरुवात करूया. नीतीसूत्रे 19 पहिले वचन, ज्याची वाणी कुटील असून जो मूर्ख आहे त्याच्यापेक्षा सात्विकपणे चालणारा दरिद्री बरा. परमेश्वराने आम्हाला कोणाला मूर्ख म्हणण्याची परवानगी दिलेली नाही, परंतु देवाचा आत्मा या शब्दाचा उपयोग करीत आहे. मानवी कुटुंबात अनेक मूर्ख आहेत. 19:2 आणि 3 वचन, आत्मा ज्ञानहीन असणे बरे नाही, उतावळ्या पायाचा मनुष्य वाट चुकतो. मनुष्याची मूर्खता त्याला मार्गभ्रष्ट करीते आणि त्याचे मन परमेश्वरावर रुष्ट होते. या सर्व नीतीसूत्रांमध्ये विरोधी समांतरपणा आहे. या ठिकाणी देवाची लेकरे व जी देवाची लेकरे नाहीत त्यांच्यातला विरोध स्पष्ट केला गेला आहे. एक सत्याच्या मार्गात चालतो आणि जो स्वेच्छा व अज्ञानाच्या मार्गात चालतो त्याला देव मूर्ख म्हणतो. आजच्या जगात आपण एक म्हण अनेकदा वापरतो ती अशी, जेथे अज्ञानात आशीर्वाद किंवा आनंद आहे तेथे ज्ञानी असणे मूर्खपणाचे आहे. परंतु ही म्हण खोटी आहे. अनेकदा लोक, मंडळीचे पदाधिकारी सुद्धा पवित्र शास्त्राविषयीच्या आपल्या अज्ञानाचा अभिमान बाळगतात. सभांच्या वेळेस ते सरळ कबूल करून म्हणतात, हे पवित्र शास्त्रीय आहे, ते ईश्वर विज्ञान विषयक आहे, ते मला समजत नाही. अशा वेळेस मला आपली जीभ आवरावी लागते. या लोकांना मला विचारावेसे वाटते, हे तुम्हाला का माहीत नाही? तुम्ही एक प्रौढ व्यक्ती आहात, मंडळीचे पदाधिकारी आहात, आत्मिक ज्ञानाविषयी तुम्ही इतके अजाण असायला नको. कोणीतरी मला एक बोधवचन पाठवले आहे, ते असे आहे, ज्याला पवित्र शास्त्र माहीत आहे तो अशिक्षित नाही आणि त्याच्या शिक्षणाविषयी जो अज्ञानी आहे तो खरा सुशिक्षित नाही. जगाला हे पटले नाही तरी मला हे खरे वाटते. पवित्र शास्त्राविषयी अज्ञानी असलेली व्यक्ती सुशिक्षित आहे यावर मी विश्वास ठेवू शकत नाही. देवाच्या वचनाचे ज्ञान हे देवाच्या लेकराचे वैशिष्ट्य असायला हवे. आता आपण चौथे वचन वाचूया. संपत्ती मित्र जोडीते, गरीबाला मित्र सोडितात. ही गोष्ट खरी आहे श्रोत्यांनो. जोपर्यंत श्रीमंताच्या घरात अन्नाची, मनोरंजनाची व संगीताची रेलचेल असते तोपर्यंत त्यांना पुष्कळ मित्र असतात. परंतु पवित्र शास्त्र देवाच्या लेकरांना गरीबांशी स्नेह जुळवायला शिकवते. याकोब याबाबतीत तुमच्या मंडळीत येणाऱ्या गरीबाविषयी व्यावहारिकरित्या बोलतो. याकोबाचे पत्र 2:3 सोन्याची अंगठी घातलेला व भडक वस्त्रे नेसलेला असा एखादा मनुष्य तुमच्या सभास्थानात आला आणि भिकार वस्त्रे पांघरलेला एक दरिद्रीही आला, तुम्ही भडक वस्त्रे ल्यालेल्या इस्माकडे नजर लावून म्हणता, ही चांगली जागा आहे, येथे बैस, आणि दरिद्राला म्हणता, तू येथे उभा राहा किंवा माझ्या पदासनाजवळ खाली बैस. श्रोत्यांनो, आमच्या मंडळांमध्ये गरीबांना अशा प्रकारची वर्तणूक मिळते ही गोष्ट खरी आहे. एकदा एका गरीब जोडप्याने मला त्यांचा वैयक्तिक अनुभव सांगितला. नवीन अद्ययावत पद्धतीचे कपडे त्यांना परवडणारे नव्हते, त्यांचे कपडे जुने असत. ते एका मंडळीच्या उपासनेकरिता गेले. ती मंडळी तथाकथित विश्वासणाऱ्यांची होती आणि हे जोडपे गरीब दिसत असल्यामुळे त्यांचा अपमान करण्यात आला. शतकानुशतके मानवी स्वभावात काही बदल झालेला नाही. मानवाचा जुना स्वभाव अजूनही उघडकीस येतो. अनेक लोक उपासनेकरिता मंदिरात जातात खरे, पण त्यांचा जुना स्वभाव कुठेतरी बाहेर डोकावतोच. गरीबांना समाजापासून, सहभागीतेपासून दूर ठेवण्याच्या बाबतीत तो दिसून येतो. परमेश्वराने ही गोष्ट स्पष्ट मांडली आहे की गरीबाला मित्र सोडतात. आपण नीतीसूत्रे 19:5 आता 5वे वचन वाचूया. खोटी साक्ष देणाऱ्याला शिक्षा चुकणार नाही, लबाड बोलणारा सुटणार नाही. हीच गोष्ट 19:9 सांगितलेली आहे. खोटी साक्ष देणाऱ्याला शिक्षा चुकणार नाही, लबाड बोलणारा नष्ट होईल. खोटी साक्ष देणारा उघडकीस येईल व त्याला फक्त शिक्षाच होणार नाही तर त्याचा नाशही होईल. ही गोष्ट परमेश्वराने प्रगटीकरणाच्या 21:8 सांगितली आहे. आपण वाचूया श्रोत्यांनो, प्रगटीकरण 21:8. परंतु भेकड, विश्वास न ठेवणारे, अमंगळ, खून करणारे, जारकर्मी, चेटकी, मूर्तीपूजक व सर्व लबाड माणसे ह्यांच्या वाट्यास अग्नीचे व गंधकाचे सरोवर येईल, हेच ते दुसरे मरण आहे. या संदर्भात मला नाबोथाचा द्राक्षमळा व अहाब व इजबेल यांचे वर्तन आठवते. त्याचा वृत्तांत राजेच्या पहिल्या पुस्तकातील 21:22 या 2 अध्यायांमध्ये देण्यात आला आहे. राजेचे पहिले पुस्तक 21:22 अध्याय नाबोथ आपला द्राक्षमळा राजाला देऊ इच्छित नव्हता, म्हणून त्याच्यावर खोटे आरोप ठेवून त्याच्याविरुद्ध खोटी साक्ष देणारे नेमण्यात आले आणि अशा प्रकारे त्याला दगडांनी ठेचून मारण्यात आले. अहाबाला वाटले की तो हा अपराध पचवू शकेल, परंतु एलियाने त्याची भेट घेतली व त्याला सांगितले जेथे नाबोथाचे निर्दोष रक्त सांडण्यात आले तेथेच कुत्रे अहाबाचे रक्त चाटतील. आणि असे झाले की अहाब यहोशाफाटाशी संगनमत करून आरामाविरुद्ध लढायला गेला. त्याने यहोशाफाटाला त्याच्या शाही पोशाखात लढण्याकरिता आघाडीवर पाठवले आणि स्वतः मात्र साधारण सैनिकाच्या पोशाखात युद्धभूमीवर राहिला. आपण कोणाच्या लक्षात येऊ नये याकरिता त्याने तसे केले, परंतु शत्रू पक्षाच्या एका शिपायाने सहज म्हणून तीर मारला. आपण कोणावर नेम धरत आहोत हे त्याला माहीत नव्हते, पण त्याच्या बाणावर अहाबाचे नाव होते. जणू काही तो तीर अहाबाच्या शोधात निघाला आणि त्याला त्याचे ध्येय म्हणजे अहाब सापडला. अहाबाला त्याने घायळ केले. खूप रक्तस्रावाने अहाब मरण पावला. त्याचे रक्त रथामध्ये साचले. कोणी तो रथ शमरुणाच्या तळ्यावर धुतला आणि ते रक्त कुत्र्यांनी चाटले. त्याने अहाबाचे शस्त्रही धुतले. तुम्हाला हे अतिशय भीतीदायक व क्रूर वाटत असेल, परंतु प्रिय श्रोत्यांनो, खोटे बोलणे, खोटी साक्ष देणे, इतरांविषयी कुजबूज करणे ही देवाच्या दृष्टीने फार वाईट गोष्ट आहे. परमेश्वर त्याचा तिरस्कार करतो. म्हणूनच त्याने ज्या 10 आज्ञा आम्हाला दिल्यात त्यामध्ये एक आज्ञा आहे, तू आपल्या शेजाऱ्याविरुद्ध खोटी साक्ष देऊ नको. आपण आताच वाचले की खोटी साक्ष देणाऱ्याला शिक्षा चुकणार नाही, लबाड बोलणारा सुटणार नाही. आता 6 वचन पहा. थोर मनुष्याची बहुत लोक हाजी हाजी करीतात, दानशूराचा प्रत्येक जण मित्र असतो. आम्ही सध्या राजे राजकुमार यांच्या युगात जगत नाही, पण आमच्याकडे आमदार खासदार आहेत. आम्ही काही गोष्टी हव्या असल्यास त्यांना पत्र लिहितो. अशा अधिकाराच्या जागेवर असलेल्या व्यक्तीच्या पुढे पुढे करणारे अनेक असतात. तसेच दानशूराचा प्रत्येक जण मित्र असतो हेही खरे आहे. तो जोपर्यंत दानशूर आहे तोपर्यंतच त्याला मित्र असतात. श्रोत्यानो, परमेश्वर फारच दानशूर आहे. प्रभू येशूने आपल्या औदार्याचे अप्रतिम उदाहरण आमच्यासमोर ठेवले, ते हे की आम्ही पापकी असताना आमच्या पाप क्षालनाकरिता त्याने आपला प्राण दिला. एवढेच नाही तर त्याच्या मार्गात चालण्याकरिता आम्हाला सामर्थ्य मिळावे म्हणून त्याने आम्हाला पवित्र आत्मा दिला. आरोग्य, सुदृढता, सुव्यवस्था व शांती अशी अगणित दाने तो आम्हाला सतत देतो. पण उपरोधाची गोष्ट ही की या जगावेगळ्या दानशूर येशूचे खरे मित्र किती आहेत. त्याच्याकडे आम्ही सतत स्वार्थाकरिता जातो. त्याच्यासाठी काही सहन करण्याची वेळ आली किंवा त्याने एखादी गोष्ट आपल्याजवळून मागितली तर आमच्यापैकी अनेक जण लगेच त्याच्याकडे पाठ फिरवतील. कारण श्रोत्यानो, आमच्यापैकी अनेकांना फक्त घेणे माहीत आहे, देणे हा शब्द त्यांच्या शब्दकोशात नाही. म्हणून मला अनेकदा प्रश्न पडतो की जर ख्रिस्ताच्या नावामुळे उद्या तुमचा व माझा छळ सुरू झाला तर काय आम्ही ख्रिस्ताचे अनुयायी म्हणून टिकून राहू. आम्ही ख्रिस्ताकडे येतो ते स्वार्थाकरिता. त्याचे देणग्यांचे भांडार कधी संपणार नाही, पण एक दिवस त्याच्याकरिता ठाम भूमिका घेण्याची वेळ येईल तेव्हा प्रिय श्रोतांनो, आम्ही त्याला सोडता नाकारता कामा नये. आता 7 वचन पहा. दरिद्राचे सर्व भाऊ त्याचा द्वेष करीतात, मग त्याचे मित्र त्याला सोडून जातात, यात नवलते काय. त्यांनी आपल्याशी बोलावे म्हणून तो त्यांच्या मागून जातो, परंतु ते निघून जातात. या ठिकाणी द्वेष करण्याचा अर्थ हा आहे की दुर्लक्ष करणे, तुच्छ लेखणे, महत्व न देणे. उदाहरणार्थ, तुमचा एखादा गरीब मित्र तुम्हाला भेटायला घरी आला तर त्याच्याशी दुजा भावाने वागणे, किंवा तुमचे गरीब नातेवाईक तुमच्या घरी आले तर त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे. लोकांच्या असल्या वागण्यामुळे गरिबांना गरिबी शाप आहे असे वाटणे साहजिक आहे. निवडणुकींच्या वेळेस जे लोक त्याकरिता उमेदवार बनतात ते गरिबांना मदत करण्याची खूप आश्वासने देतात, पण सत्तेवर येताच अधिक कर वाढविण्याशिवाय इतर कोणतीही मदत ते करीत नाहीत. आणि समस्या आता इतक्या वाढल्या आहेत की त्या कोणीही माणूस सोडवू शकत नाही. अशा वेळेस आम्हाला कशाची गरज आहे हे तुम्हाला ठाऊक आहे काय. आम्हाला देवाकडे नेणाऱ्या राजकीय नेत्यांची गरज आहे. जगाच्या समस्यांकरिता माझ्याकडे उत्तर नाही, पण आपण देवाकडे वळूया, त्याची सेवा करू, त्याच्याजवळ प्रार्थना करू असे आम्हाला सांगणारे कोणी हवे आहे. आमच्या समस्या सोडविण्याकरिता आम्ही आमचे सर्व प्रयत्न केले आहेत. आता कमीत कमी बदल म्हणून तरी देवाकडे एक प्रयत्न म्हणून जाणे चांगले नाही काय? टीव्हीवरचे सर्व काही ऐकण्यापेक्षा देवाचे आम्ही ऐकले तर ते आमच्याकरिता कितीतरी चांगले होईल. आम्ही अनेकांची मते ऐकली आहेत, अनेक घडामोडीतून बाहेर पडलो आहोत, त्यातून आमचे काही फार भले झाले नाही. आम्ही आता देवाकडे वळून त्याचे ऐकण्याची गरज आहे. तेरावं वचन पहा. तेराव्या वचनात तो म्हणतो, मूर्ख मुलगा आपल्या बापाला अरिष्टाप्रमाणे आहे, बायकोच्या कटकटी सतत गळणाऱ्या ठिप्प्यांप्रमाणे आहेत. या संदर्भातले या आधीचे बोधवचन आपण वाचले की ज्याला गृहिणी मिळते त्यास उत्तम लाभ घडतो, म्हणजे त्याला त्याची अर्धांगिनी मिळते, ती त्याची मदतगार असते, नौकर नव्हे. पत्नीने पतीच्या आज्ञेत राहायला हवे ही कल्पना लोकांना कुठून सुचली माहीत नाही. पती जर एक चांगली योग्य प्रकारची व्यक्ती असेल तर त्याच्या पत्नीने त्याच्या अधीन राहायला हवे, पण तो तसा नसेल तर मला नाही वाटत की पत्नीने त्याच्या अधीन राहावे अशी देवाची इच्छा आहे. हे पत्नीने पतीच्या अधीन असण्याचे शिक्षण ख्रिस्ती घरापुरते मर्यादित आहे. ज्याप्रमाणे ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली त्याप्रमाणे ख्रिस्ती पतीने आपल्या पत्नीवर प्रीती करावी व अशा पतीच्या तिने अधीन राहायला हवे. आताच वाचलेले बोधवचन दुःखद परिस्थितीविषयी असले तरी ते वाचून हसू येते. ज्याचा मुलगा मूर्ख व बायको भांडखोर आहे अशा पतीचा जरा विचार करा, तो कसल्या घरात राहतो याची तुम्ही कल्पना करू शकता. मला वाटतं मूर्ख मुलगा व भांडखोर पत्नी यांचा कुठेतरी काही संबंध असला पाहिजे. म्हणूनच चांगली पत्नी किंवा गृहिणी मिळणे आवश्यक आहे. 14वे वचन वाचूया. घर व धन ही वडिलांपासून मिळालेला दायभाग होत, सुज्ञ पत्नी परमेश्वरापासून प्राप्त होते. जर तुमची पत्नी चांगली असेल तर ती तुम्हाला देवापासून प्राप्त झाली आहे आणि तिच्याकरिता तुम्ही त्याचे आभार मानायला हवेत. तुम्ही देवाचे तिच्याबद्दल कधी आभार मानले आहेत काय? ती देवाची तुम्हाला देणगी आहे. तरुणांनो, तुम्ही लग्न करण्याचा विचार करीत आहात काय? तुम्हाला शहाणी पत्नी हवी आहे काय? तसे असेल तर तरुण मुलींच्या वडिलांकडे जाऊ नका, तर सुज्ञ पत्नी देणाऱ्या देवाकडे जा. तुमच्या स्वर्गीय पित्याजवळ तुमच्यासाठी चांगली पत्नी आहे, त्याच्याशी संपर्क ठेवा, तो तुम्हाला योग्य व्यक्तीकडे नेईल, कारण तुम्हाला चांगली पत्नी मिळावी ही त्याची इच्छा आहे. हे खूप व्यावहारिक बोधवचन आहे. होय ना श्रोत्यानो? आता आपण 19:18 वचन वाचूया. काही आशा असेल तर आपल्या पुत्राला शासन कर, त्याचे वाटोळे व्हावे अशी इच्छा धरू नको. तुमची मुले लहान असताना त्यांना शिस्त लावा, खूप उशीर होईपर्यंत वाट पाहू नका. एका माणसाचे तारण तो वयाच्या उत्तरार्धात असताना झाले. त्याने मला सांगितले, माझे व माझ्या पत्नीचे अशातच तारण झाले, त्याबद्दल आम्ही देवाचे आभार मानतो, परंतु आम्ही आमची मुले गमावली. आम्ही सैतानासारखे वागत असू व तेच आम्ही आज आमच्या मुलांमध्ये पाहत आहोत. मुलांना योग्य प्रशिक्षण देण्याविषयी त्यांनी खूपच विलंब केला होता. तुमची मुले लहान असताना त्यांना शिस्त लावा, आणि शिस्त लावताना मुले रडली तरी हरकत नाही, पण प्रत्येक पित्याने आपल्या मुलाविषयी योग्य वर्तन ठेवायला हवे. आपल्या मुलांशी क्रौर्याने वागण्याचा कोणाला अधिकार नाही. डॉ आयनसाइड यांनी ह्या बोधवचनाचे भाषांतर असे केले, आशा आहे तोवर आपल्या मुलाला शिस्त लाव, पण त्याचा जीव घेण्यावर आपले चित्त ठेवू नकोस. शिस्त लावण्यास घाबरू नका, पण क्रौर्याची शिक्षा देण्याची तुम्हाला परवानगी नाही. क्रौर्याने तुमचा मुलगा खिन्न होऊन त्यामध्ये भयंकर गंड निर्माण होईल. खरेतर मुलांवरील अत्याचाराविरुद्ध आमच्या देशामध्ये कायदा असायला हवा. देवाने ख्रिस्ती लोकांना निश्चित असे आदेश दिलेले आहेत. इफिसकरासपत्र 6:1 तो मुलांना आपल्या आईवडिलांच्या आज्ञेत राहण्याकरिता आदेश देतो, तर इफिसकरासपत्र 6:4 तो पित्यांना आदेश देतो, पित्यांनो तुम्ही आपल्या लेकरांना चिरडीस आणू नका. तुम्ही रागावलेले असताना आपला राग मुलांवर काढू नका. तुम्ही रागात आहात हे त्यांना समजते व तुम्ही त्यांच्यावर आपला राग व चिड काढीत आहात हे त्यांना समजते। अशा वेळेस तुम्ही त्यांना फार कठोर कदाचित क्रूर शिक्षा करण्याची शक्यता असते। त्यांना देवाच्या भयात वाढविण्याचा तुम्हाला आदेश आहे, म्हणजे देवाच्या शिस्तीत व शिक्षणात त्यांना वाढवायचे आहे। आता आपण 21वे वचन वाचूया। मनुष्याच्या मनात अनेक मसलती येतात, परंतु परमेश्वराची योजना स्थिर राहते। श्रोत्यांनो, आम्ही अनेक स्पष्टीकरणे अनेक मसलती यांचा विचार करतो, परंतु खरी मसलत देवच करू शकतो। आम्ही अनेक गोष्टींविषयी संकल्प करतो, पण देव सामर्थ्यशाली आहे, तो आपली योजना पूर्ण नेतो। मला माहीत नाही श्रोत्यांनो की आपला विश्वास कितपत जिवंत परमेश्वरावर आहे। आज त्याच्यावर विश्वास ठेवा। आपल्या सर्व योजना, सर्व विचार, सर्व इच्छा त्याला समर्पित करा। लक्षात ठेवा की आमच्या मनात अनेक गोष्टी येतात, अनेक मसलती येतात, परंतु जी योजना परमेश्वर आमच्या जीवनासाठी करतो ती योजना स्थिर राहते। प्रभू परमेश्वर ह्या विषयात आपले मार्गदर्शन करो आणि आपणाला आशीर्वाद देव।
मित्रांनो, या कार्यक्रमाद्वारे आपल्या घरापर्यंत, आपल्या कुटुंबापर्यंत नव्हे आपल्या मनापर्यंत पोहोचायला आम्हाला खूप आवडतं। आपण देखील पत्र पाठवून आपल्या मनातल्या गोष्टी आम्हाला सांगा आणि देवाबद्दल अधिक जाणून घ्या। तर आमचा पत्ता आहे, कार्यक्रम उपासना, पोस्ट बॉक्स नंबर 102, बेझनबाग, नागपूर 440004।
आमचा ईमेल ऍड्रेस आहे marathittb@radio882.com। ईमेल ऍड्रेस पुन्हा एकदा ऐका, marathittb@radio882.com।
तोपर्यंत नमस्कार।